नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताक 150 वर्सा पुराय जाल्ल्या निमतान आयज लोकसभेत खाशेली चर्चा सुरू जाली. हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हाणी 1875 वर्सा बरयल्ले. ह्या गीताची 150 वर्सा पुराय जावपाचे आमी साक्षीदार आसात. वंदे मातरमच्या मंत्रान राष्ट्राक बळगे आनी उर्बा मेळ्ळी आनी स्वातंत्र्य झुजाक चालना मेळ्ळी अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी म्हणला.
यही वंदे मातरम है जिसने 1947 में देश को आजादी दिलाई. स्वतंत्रता संग्राम का भावात्मक नेतृत्व इस वंदे मातरम के जयघोष में था.
बंगालच्या पवित्र भुयेन भारताक फकत वंदे मातरम हे राष्ट्रीय गीतच न्हय तर राष्ट्रगीत लेगीत दिला अशें काँग्रेसीचे खासदार गौरव गोगोई हांणी चर्चे वेळार स्पश्ट केले. वंदे मातरम ह्या गीतान सगळ्या मतभेदांतल्यान भारताक एकवटीत केला अशें समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दूरदर्शनाचेर प्रसारीत जावपी सुप्रभातम कार्यावळीची तोखणाय केली. ह्या कार्यावळीत योगा सावन भारतीय जिणे पद्दतीच्या वेगवेगळ्या अंगाचेर चर्चा जाता अशें तांणी सोशल मिडिया पोस्टावरवीं म्हळां. भारतीय परंपरा आनी मुल्यांचेर आदारिल्ली ही कार्यावळ गिन्यान प्रेरणा आनी सकारात्मकतायेचो एक अद्भुत संगम आसा अशें तांणी मुखार म्हळां. विमान सुरक्षितताय हे सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा आनी सुरक्षेविशी कसलीच तडजोड जावं शकना अशें नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी सांगले. विमान ड्युटी वेळ मर्यादे संबंधित मार्गदर्शक तत्वाविशीच्या पूरक प्रश्नांक जाप दितना तांणी राज्यसभेत सांगले.
क्राइसिस अभी देखने को मिला वो एएमएसएस से रिलेटेड नहीं है. इंडिगो के इंटरनल ऑपरेशंस में उनके जो क्रू रोस्टरिंग सिस्टम है उनका जो अपना इंटरनल प्लानिंग है उसमें गड़बड़ी के कारण ये सब हुआ है.
सरकार जायती विमानां रद्द करपाविशी चौकशी करता आनी परिस्थितीचेर नदर दवरून आसा. मार्गदर्शक तत्वांक पाळो दिनाशिल्ल्या विमान मळार काम करपी खंयची व्यक्ती वा संघटनेचेर खर कारवाय जातली अशें तांणी मुखार सांगले. ह्या मार्गदर्शक तत्वाविशी मंत्रालयान 1 डिसेंबराक इंडिगो कंपनीकूय वांगडा बसका घेतली. शेतकारांच्या उत्पादनांक फावो ते मोल मेळचे खातीर सरकारान बाजार हस्तक्षेप येवजणे खाला एक तरतूद केल्या अशें शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत कृषी वेवसाय परिषदेत ते उलयताले. कुळागरांतल्या पिकाचे मोल एका खाशेल्या मर्यादे सकयल देवल्यार मॉडेल दर आनी विक्री मोल हाच्या मदलो फरक सरकार थेट शेतकारांच्या खात्यात हस्तांतरित करतलो. शेतकारांक उचेल्या दर्जाची तंत्रीक मजत आनी गरजेच्यो सुविधा दिवपाचो उलो तांणी ह्या वेळार मारलो. नागरिकांक ई पॅन कार्ड डावनलोड करपाक सरकारान सांगला असो दावो करपी व्हायरल ईमेल सरकारान न्हयकारला. पीआयबीच्या तथ्य तपासणी युनिटान हो ईमेल फटीचो आसा अशें म्हणला. अधिक माहिती मागपी ईमेल लिंक कॉल आनी एसएमएस हांकां जाप दिवची न्ही असो सल्लो तपास युनिटान दिला. हे फटीचे यत्न आसूं येतात म्हूण नागरिकांनी अशा खबरां सावन सादूर रावचे अशें आवाहन सरकारान केला. फाटल्या 11 वर्सात मोदी सरकाराच्या धोरणांनी निर्माण जाल्ली समाजीक न्यायाची भावना आता गांवगिऱ्या वाठारांनी स्पश्टपणान दिसता अशें कायदो आनी न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी सांगले. मुद्रा येवजणेचेर उलयतना तांणी सांगले.
सालों से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इस देश का नेतृत्व कर रहे हैं, नीतियां बना रहे हैं और जो नीतियां बनी हैं उसमें सामाजिक न्याय की जो नीति है वो धरातल पे उतरती हुई नजर आ रही है. मैंने चेंज देखा है जी गांव में. किसी का कच्चा मकान था पक्का हो गया, किसी के घर में बिजली नहीं थी बिजली आ गई, किसी को लोन की जरूरत थी तो मुद्रा योजना में लोन मिल गया, किसी के घर शौचालय नहीं था उसको शौचालय हो गया. सामाजिक न्याय इसी का ही परिणाम है कि आज 25 करोड़ लोग गरीबी रेखा से बाहर आ गए.
अमेरिकेचे राजकीय व्यवहार उपविदेश सचिव एलिसन हुकर आयज नवी दिल्लीत पावली. भारत अमेरिका रणनितीक भागीदारी वाडवप, अर्थीक आनी व्यापारी संबंद घटमूट करप आनी अमेरिकेक निर्यात वाडोवपा हेतान ही भेट आसा. तशेंच एआय आनी अंतरिक्ष संशोधना सयत फुडाराच्या तंत्रज्ञान सहकार्याक चालना दिवपाचे हे भेटीत भर दिला. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ आनी ओडिशात शियाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. तशेंच फुडले 2 ते 3 दीस हिमाचल प्रदेश आनी देशाच्या इशान्य वाठारांनी दाट धुके पातळपाचो अदमास खात्यान उक्तायला. FIH हॉकी बायलांच्या ज्युनियर विश्वकप पात्रताय सर्तीत भारतान वेल्साक 3-1 अशें हारायले. भारत सेगीत 3रे खेपे स्क्वॅश वर्ल्ड कप सर्तीची येजमानकी करता. ही सर्त फाल्यां सावन चेन्नईच्या SDAT मैदानार सुरू जातली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.